नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी. नामनिर्देशन प्रक्रियेला प्रारंभ. छत्रपती संभाजीनगरातून एक, जालना तसंच परभणी जिल्ह्यात प्रत्येकी 3 अर्ज, तर नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी 1 अर्ज दाखल. शिवसेनेची पहिली यादी जाहीर. पैठणहून विलास भुमरे तर जालन्यातून अर्जुन खोतकर रिंगणात. मनसेकडून आष्टीत कैलास दरेकर, गेवराईत मयुरी म्हस्के तर औसा इथून शिवकुमार नागराळे यांना उमेदवारी. पाचवे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान. महाराष्ट्राला विविध श्रेणींमध्ये 5 पुरस्कार. आणि नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना काल जारी झाली. त्यानंतर राज्यभरात नामनिर्देशन प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. येत्या 29 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून 30 तारखेला अर्जांची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी याच वेळापत्रकाप्रमाणे नामनिर्देशन प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व ठिकाणी 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. परभणी तसंच जिंतूर विधानसभा मतदारसंघात काल पहिल्याच दिवशी प्रत्येकी 1 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलं. पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघातून काल 153 उमेदवारी अर्ज विक्री झाले, मात्र एकही अर्ज दाखल झाला नाही. नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी 200 जास्त उमेदवारांनी 411 अर्जांची उचल केली, तर लोकसभा निवडणुकीसाठी 25 जणांनी 45 अर्ज घेतले आहेत. यापैकी जफर अली खान पठाण या अपक्ष उमेदवारानं लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केला, तर विधानसभा मतदारसंघासाठी काल एकही अर्ज दाखल झाला नाही. जालना जिल्ह्यात काल 2 जणांचे एकूण 3 अर्ज दाखल झाले. घनसावंगी मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवाजीराव चोथे यांनी 2, तर जालना विधानसभा मतदारसंघासाठी मिलिंद बोर्डे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्ह्यातल्या 5 विधानसभा मतदारसंघासाठी 158 उमेदवारांनी 403 अर्जांची उचल केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघातून काल 268 जणांनी 587 अर्जांची उचल केली, तर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून बाबासाहेब तात्याराव लगड यांनी 1 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. धाराशिव जिल्ह्यात काल 4 विधानसभा मतदारसंघांसाठी 99 जणांनी 214 अर्जांची उचल केली, तर एकही अर्ज दाखल झाला नाही. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं 45 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या यादीत मराठवाड्यातल्या 10 उमेदवारांचा समावेश आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम संजय शिरसाट, सिल्लोड अब्दुल सत्तार, पैठण विलास भुमरे, तर वैजापूरमधून रमेश बोरनारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेड उत्तरमधून बालाजी कल्याणकर, कळमनुरी संतोष बांगर, उमरगा ज्ञानराज चौगुले, परंडा तानाजी सावंत, तर जालना विधानसभा मतदारसंघातून अर्जुन खोतकर निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील 45 उमेदवारांची यादी काल जाहीर केली. मुंबईतल्या माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय मराठवाड्यात आष्टीमधून कैलास दरेकर, गेवराईमधून मयुरी म्हस्के, तर औसा मतदारसंघातून शिवकुमार नागराळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप नेते माजी खासदार निलेश राणे हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं होणाऱ्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. निलेश राणे यांनी काल कुडाळ इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बीडमधले भाजप नेते राजेंद्र मस्के यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मस्के यांनी 2 दिवसांपूर्वीच भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. छत्रपती संभाजीनगर इथले एमआयएमचे कार्याध्यक्ष डॉ गफार कादरी यांनी काल पक्षाचा राजीनामा दिला. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार असून पक्षानं उमेदवारी नाकारल्यानं हा निर्णय घेतल्याचं कादरी यांनी सांगितलं. त्यांनी पक्षाचे नेते माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. राज्यातल्या 50% मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी वेबकास्टिंग केलं जाणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल ही माहिती दिली.
आपण कसा सीसीटीव्ही लावतो तसा एक कॅमेरा पोलिंग बूथचा अंदर आणि एक कॅमेरा पोलिंग बूथचा बाहेर असं आपण दोन्ही साईडला कॅमेरा ठेवलेला असतो आणि ते कॅमेरा एंट्रीमध्ये असतात जेणेकरून आत काय चालू आहे आपण पाहू शकतो त्यांनी मतदान काय करत आहे त्या ठिकाणी कॅमेरा पाहणार नाही आणि तसेच बाहेर कॅमेरा एवढ्यासाठी ठेवलेला आहे बूथच्या समोर रांग किती लागलेलं आहे ते कंट्रोल करण्यासाठी. काय आपल्याकडे तक्रार आले इथे काय प्रॉब्लेम आहेत आपण डायरेक्टली पाहू शकतो खरे आहेत का नाही.
राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून सीव्हीजी लॅबवर एकूण 910 तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी 899 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज पालघर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. 5वे राष्ट्रीय जल पुरस्कार काल नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं 9 श्रेणींमध्ये 38 जणांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमध्ये प्रथम पारितोषिक ओडिशानं मिळवलं तर महाराष्ट्राला विविध श्रेणींमध्ये 5 पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था या श्रेणीत पुणे महानगरपालिकेला 3रा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट उद्योग या श्रेणीत रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 3रा, सर्वोत्कृष्ट जलव्यवस्थापनात बुलडाणा जिल्ह्यातल्या पैनगंगा नदीवरील पैनटाकळी प्रकल्पाला प्रथम पुरस्कार, तसंच सर्वोत्कृष्ट नागरी समाज या श्रेणीत पहिले आणि दुसरे पुरस्कार अनुक्रमे बीआयएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन पुणे आणि नाशिकच्या युवा मित्रांगण कॅम्पसला मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची वैध कारणाशिवाय वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर आचारसंहितेच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात 130 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात उमेद अभियानातल्या 182,200 स्वयंसहायता समूहातल्या महिलांनी काल एकाच वेळी विविध गावांमधून मतदान जनजागृती शपथ घेतली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत आणि उमेदचे जिल्हा अभियान सहसंचालक डॉ संतोष दुबाकले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयातून 30,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल मतदानाची शपथ घेतली. मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी हिंगोली इथं स्वीप समितीमार्फत शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेण्यात येत आहेत. या संकल्प पत्रातून विद्यार्थी आपल्या पालकांना मतदान करण्याबाबत आग्रह करणार आहेत. लातूर जिल्ह्यात आचारसंहितेत पोलिसांची मोठी कारवाई करत 15 जणांवर अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तर फेक स्पीच तसंच समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 5 गुन्हे दाखल केले आहेत. नांदेड शहर तसंच अर्धापूर हदगाव या तालुक्यात काल सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून 29 किलोमीटर दूर हदगाव तालुक्यातल्या सावरगाव इथं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेडसह हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी वसमत औंढा तालुक्यातल्या अनेक भागातही हे धक्के जाणवले. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात काल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी कडा इथल्या महेश मंदिराच्या कळसावर वीज पडल्यानं कळसाचं नुकसान झालं. तालुक्यात विविध ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे तालुक्यातील सर्व लघु मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं जायकवाडी धरण पूर्ण भरलं असून धरणात अहिल्यानगर तसंच नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे सध्या धरणाच्या 10 दरवाजातून सुमारे 5,240 घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेलं दानव चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टीच्या दिशेनं पुढे सरकत आहे. हे वादळ गुरुवार आणि शुक्रवार दरम्यानच्या मध्यरात्री ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी, नामनिर्देशन प्रक्रियेला प्रारंभ. छत्रपती संभाजीनगरातून 1, जालना तसंच परभणी जिल्ह्यात प्रत्येकी 3 अर्ज तर नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी 1 अर्ज दाखल. शिवसेनेची पहिली यादी जाहीर, पैठणहून विलास भुमरे तर जालन्यातून अर्जुन खोतकर रिंगणात. आणि 5वे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान, महाराष्ट्राला विविध श्रेणींमध्ये 5 पुरस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.